से पुसावे सांग सखे तू आठवान से ते क्षण अलवार मनी स्वरान से अल खुजवाजे यमनाचे ते स्वर हळुवार स्वर हळुवार कसे पुसावे सांग सखे तू आठवांचे ते क्षण हळुवार स्वरचिते अवचित एका सायंकाळी मनी दाटते स्वरचिते अवचित एका सायंकाळी मनी माजते काहुर घुसमट ही कातर वेळी मनी माजते काहुर आणी घुसमट ही कातर वेळी तुझ्या स्मृतीनी हळूच मग तो दाटून ये हा अंधार हा अंधार कसे पुसावे सांग सखे तू आठवांचे ते क्षण हळुवार
वेळच हवी असते ती मनही वेडे भावरते वेळच हवी असते ती मनही वेडे पावरते तुझ्या सयेचे मारव्याचे त्या सूरही आर्तच आळवते त्याच स्वरांचा हात धरुनी मग मनही माझे होते पार त्याच स्वरांचा हात धरुनी मग मनही माझे होते पार मनी स्वरांचे अलगुजवाजे यमनाचे ते स्वर हळुवार यमनाचे ते स्वर हळुवार
तुझ्याच पाशी शोधत येतो मीच सखे मग क्षणची ते मिठी तपुरा मौनातूनही उत्तर मगते सापडते उत्तरात त्या दडुनी असतो तुझा सुरेल हा गंधार हा गंधार कसे पुसावे सांग सखे तू आठवांचे ते क्षण हळुवार मनी स्वरांचे अलकुजवाजे यमनाचे ते स्वर हळुवार स्वर हळुवार